मत्तय अध्याय 28। शब्बाथाच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पहावयास आल्या। तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूच्या दूताने स्वर्गातून उतरून येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला। त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते। त्याच्या भयाने पहारे करी थरथर कापले व मृतप्राय झाले। देवदूताने त्या स्त्रियास म्हटले,
तुम्ही भिऊ नका, वधस्तंभावर खिळलेला येशू याचा शोध तुम्ही करिता हे मला ठाऊक आहे। तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे। या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे। पहा, तो तुमच्या पूर्वी गालिलात जात आहे, जेथे तुम्ही त्याला पहाल। पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे।
तेव्हा त्या स्त्रिया भयभीत व अतिहर्षित होऊन कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत केल्या। मग पहा येशू त्यास भेटून म्हणाला,
कल्याण असो।
त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्यास नमन केले। तेव्हा येशूने त्यास म्हटले,
भिऊ नका, जा आणि हे माझ्या भावास सांगा, यासाठी की त्यांनी गालिलात जावे, तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन।
त्या जात असता पहा पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले। तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन सांगितले की
आम्ही झोपेत असता त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा, आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याचे मन वळवून तुम्हास निश्चिंत करू।
मग त्यांनी पैसे घेऊन शिकविल्याप्रमाणे केले आणि ही गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरली, ती आजपर्यंत चालू आहे। इकडे 11 शिष्य गालिलात जो पर्वत येशूने नेमिला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले, तरी कित्येकांस संशय वाटला। तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला,
स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या। जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा पिले ते पाळावयास त्यास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे।